chinimandi.com podcast.
विठ्ठल साखर कारखान्याच्या अडचणीत वाढ. येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे कारखाना यंदा बंद ठेवण्याची वेळ संचालक मंडळावर आली आहे. कारखाना बंद असतानाच कामगारांचं गेल्या वर्षापासून वेतन थकलं आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची FRP रक्कम कारखान्यानं अद्याप दिली नाही. थकीत वेतन आणि FRP मिळावी यासाठी कामगार आणि शेतकरी आक्रमक होऊन त्यांनी कारखान्याविरोधात यलगार पुकारला आहे. अशातच आता कारखान्यानं अलीकडेच विक्री केलेल्या भंगार प्रकरणाची चौकशी करावी असे आदेश सोलापूर येथील प्रादेशिक सहसंचालकांनी विशेष लेखा परीक्षकांना दिले आहेत. भंगार विक्री प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानं संचालक मंडळाचा पाय आणखी खोलात गेला आहे. याबाबत बोलताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भरत भालके म्हणाले, या प्रकरणाची माहिती नाही, जर आदेश दिले असतील तर अधिकारी नियमाप्रमाणे चौकशी करतील. विनाकारण काही लोक तक्रारी करत आहेत, त्यांना जास्त महत्व देण्याची गरज वाटत नाही. तक्रारी अर्जानुसार साखर सहसंचालकांनी सोलापूर येथील विशेष लेखा परीक्षकांना या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून तसा वस्तुस्थिती दर्शक आणि कारवाई सूचक अहवाल साखर सहसंचालकांकडे पाठवावा असंही लेखी पत्रात साखर सहसंचालकांनी नमूद केलं आहे.